प्रेषितांचे कृत्य अध्याय 18। नंतर पौलाने अथेने शहर सोडले व करिंथ शहरास गेला। करिंथमध्ये पौल एका यहुदी मनुष्याला भेटला, ज्याचे नाव अक्विला असे होते। तो पंथ येथील रहिवासी होता। आपली पत्नी प्रिस्किला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लोदियाने काढला होता। पौल त्यांना अक्विला व प्रिस्किला भेटावयास गेला। पौलासारखे ते तंबू बनविणारे होते। तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला। प्रत्येक शब्दाद्वारे पौल सभास्थानात यहुदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, चर्चा करीत असे, आणि तो यहुदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे। जेव्हा शीला व तिमथ्य हे मासोदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला। येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला। परंतु यहुदी लोकांनी पौलाला विरोध केला। त्याला ते यहुदी लोक वाईट रीतीने बोलले। तेव्हा आपला निषेध दर्शवण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले। तो यहुदी लोकांना म्हणाला,
जर तुमचे तारण झाले नाही तर तो तुमचा दोष असेल, तुमचे रक्त तुमच्याच माथी असो, मी जबाबदार नाही। येथून पुढे मी यहुदी तर लोकांकडेच जाईन।
पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला। त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता। क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला। करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला। एके रात्री प्रभू स्वप्नामध्ये पौलाशी बोलला,
घाबरू नको, बोलत राहा, शांत राहू नको, मी तुझ्याबरोबर आहे। कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहे।
म्हणून पौल तेथे 1.5 वर्ष देवाचे वचन त्या लोकांना शिकवित राहिला। जेव्हा गलियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहुदी पौलाविरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले। यहुदी लोक म्हणाले,
हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवित आहे की जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे।
पौल काही बोलणार इतक्यात गलियो यहुदी लोकांना म्हणाला,
एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते, परंतु ज्या अर्थी ही बाब शब्द नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्या अर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो।
मग गलियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले। मग त्या सर्वांनी यहुदी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गलियोने त्याकडे लक्ष दिले नाही। पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सूर्या देशाला समुद्रामार्गे गेला, आणि त्याच्याबरोबर प्रिस्किला व अक्विला ही दोघे होती। पौलाने किनख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडन केले, कारण त्याने नवस केला होता। मग ते इफिस येथे आले। पौलाने प्रिस्किला व अक्विला यांना तेथे सोडले। तो सभास्थानात गेला आणि यहुदी लोकांबरोबर वादविवाद केला। जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही, परंतु जाता जाता तो म्हणाला,
देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन।
मग तो समुद्रमार्गे इफिसून निघाला। जेव्हा तो कैसरिया येथे आला, तेव्हा तो तेथून वर येरुशलेमला गेला आणि मंडळीला भेटला। मग तो खाली अंतुखियाला गेला। तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फुर्गिया या देशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला। त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले। अपुलो नावाचा एक यहुदी होता। तो अलेक्सांद्र येथे जन्मला होता। तो उच्च शिक्षित होता। तो इफिस येथे आला। त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते। देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते। तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवित असे व बोलत असे, तरी त्याला फक्त यहोवानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता। नंतर तो यहुदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला। जेव्हा प्रिस्किला व अक्विला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करून सांगितले। अपुलला अखाया देशाला जायचे होते तेव्हा बंधूंनी त्याला उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्यांनी कृपेमुळे येशूवर विश्वास ठेवला होता. त्यांना त्याने खूप मदत केली. जाहीर वादविवादात त्याने यहुदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.